हॅलो, नमस्कार. मी स्मिता विष्णू वाघमारे बोलते. मी बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. गेल्या 30 वर्षाचा समाजसेवेचा माझा अनुभव आणि फक्त विकास याच मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवत आहे. फक्त आपला मतदान रूपी आशीर्वाद मला द्याल एवढीच अपेक्षा आहे. माझी निशाणी आहे अनुक्रमांक 16, म्हणजे दुसऱ्या मशीनवरचे पहिले बटन, तुतारी वाजवणारा माणूस आहे. धन्यवाद.